आकाशवाणी पुणे माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यात उच्चस्तरीय बैठक. पाण्याचं सुयोग्य नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. महिला आरक्षणासंदर्भातील विधेयकाच्या समर्थनार्थ राज्यात 1 कोटी महिलांची स्वाक्षरी मोहीम राबवणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. हे विधेयक महिला आरक्षणासाठी नाही तर लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेसाठी होतं असा विरोधकांचा दावा. आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये बस दरीत कोसळल्यानं 21 जणांचा मृत्यू, 29 जण जखमी. आता सविस्तर बातम्या. संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पाण्याचं सुयोग्य नियोजन करावं, जलसंधारणाच्या कामांना गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत उच्चस्तरीय बैठक झाली. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी वित्त आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. योग्य नियोजन केलं तर राज्याला या परिस्थितीचा सक्षमपणे सामना करता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. जलसिंचनाच्या माध्यमातून पिकांचं नुकसान कमी करता येतं, त्यामुळे जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनांची कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जी रामजी मधून जास्तीत जास्त कामं मिळवण्यासाठी कृती दल तयार करावं. पशुधनासाठी चारा टंचाई होऊ नये यासाठी वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवावेत. पाण्याचा काटेकोर वापर आणि साठवणूक सुनिश्चित करावी असे निर्देशही फडणवीस यांनी यावेळी दिले. दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्यांचा अतिरिक्त पुरवठा करण्यासाठी संबंधित संस्थांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितलं. यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनासंदर्भात पुण्यात काल राज्यस्तरीय कार्यशाळा झाली. एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांना खतं बियाणं वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही कृषीमंत्र्यांनी दिल्या. राज्यातल्या संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनानं व्यापक उपाययोजना आखण्यास सुरुवात केली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. महिला आरक्षणासंदर्भात 131 घटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातल्या 1 कोटी महिलांच्या स्वाक्षऱ्या गोळा करणार असून यासाठी तालुका स्तरापर्यंत जनजागृती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आपली भूमिका विशद करताना मुख्यमंत्री म्हणाले,
या संदर्भात जनमत एकत्रित करण्याचं काम करू, महिलांना संघटित करण्याचं काम करू. महाराष्ट्रातनं 1 कोटी महिलांच्या सह्या या आम्ही गोळा करणार आहोत या बिलाच्या समर्थनार्थ. त्यासोबत तालुका स्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात जनजागृती करणार आहोत.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होत्या. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. नारी शक्ती वंदन विधेयक 2023 संसदेत एकमतानं मंजूर झालं आहे. आताचं विधेयक हे महिला आरक्षणासाठी नाही तर लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचं विधेयक होतं असं त्या म्हणाल्या.
नारी शक्ती वंदन अधिनियम हे बिल युनॅनिमसली एकमताने पार्लमेंटनी पास केलेलं आहे. त्याची अंमलबजावणी 2024 लोकसभेत करणं आम्हाला अपेक्षित होतं आणि आजही मी विनम्र विनंती करते, जी आम्ही ऑलरेडी पार्लमेंटमध्ये फ्लोअर ऑफ द हाऊसवर केलेली आहे ऑफिशियली पार्लमेंटमध्ये, की ह्या क्षणी तुम्ही याचं इम्प्लिमेंटेशन करा. 543 मधल्या 33% महिलांना आरक्षण तुम्ही लगेच द्या.
खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार शोभा बच्छाव यांनीही काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली. महिला आरक्षणावर खुल्या चर्चेसाठी काँग्रेस पक्ष तयार असल्याचं प्रणिती शिंदे यांनी सांगितलं. तर महिला आरक्षण विधेयक 2023 मंजूर झालं असून सध्याच्या लोकसभेच्या जागांमधूनच महिलांना आरक्षण द्या अशी मागणी बच्छाव यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. माध्यमांनी केवळ माहिती देण्यापुरतं मर्यादित न राहता समाजमत घडवण्याची जबाबदारी पार पाडावी आणि महिलांविषयीचं वृत्तांकन करताना संवेदनशीलता राखावी असं प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजय रहाटकर यांनी केलं. राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं महिला माध्यमं आणि तंत्रज्ञान या विषयावर काल मुंबईत एका कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये त्या बोलत होत्या. लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडितेची अनावश्यक वैयक्तिक माहिती देणं किंवा तिची ओळख उघड होईल अशी माहिती प्रकाशित करणं कटाक्षानं टाळायला हवं असं रहाटकर म्हणाल्या. नाशिकमधील कथित धर्मांतर प्रकरणाच्या तपासासाठी एक समिती नेमण्यात आल्याचं सांगून त्या म्हणाल्या.
ही जी फॅक्ट फाइंडिंग कमिटी आहे ही कमिटी हायकोर्टाच्या पूर्व न्यायाधीश त्याचसोबत एका राज्याचे पूर्व पोलीस महासंचालक आणि सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ अॅडव्होकेट या तिघांना घेऊन अशी ही कमिटी बनवलेली आहे आणि या कमिटीचा दौरा गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू आहे. मी त्यांना येणाऱ्या 10 दिवसांमध्ये या कमिटीचा जो प्राथमिक रिपोर्ट आहे हा प्राथमिक रिपोर्ट आयोगापुढे सादर करायला सांगितलेला आहे.
लहान मुलांशी संबंधित तक्रारींचं निवारण करण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष बाल पोलीस पथक कक्ष स्थापन करण्याच्या सूचना राज्य बालहक्क आयोगाने दिल्या आहेत. राज्यभरातले पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना या सूचना लागू आहेत. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. बारामतीमध्ये आज प्रचाराची सांगता सभा होणार आहे. राहुरीमध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतली. राहुरीमध्ये नवीन एमआयडीसी तयार करून या भागातील तरुणांना उद्योग आणि रोजगार दिला जाईल असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंचं दर्शन घडवणाऱ्या विविध लेखांचं संकलन असलेल्या भारताची प्रतिभा या पुस्तकाचं प्रकाशन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात झालं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला स्वतः प्रतिभाताई पाटील कुलगुरू सुरेश गोसावी उपस्थित होते. पॉस प्रणाली आणि प्रत्यक्षात असलेल्या युरिया साठ्यामध्ये तफावत आढळल्यानं पुणे जिल्ह्यातील 15 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी ही माहिती दिली आहे. निलंबित केलेल्या विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांनी खतं घेऊ नयेत असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. धाराशिव जिल्ह्यातही एक कृषी सेवा केंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात आलं असून 14 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात दुर्मिळ पक्ष्यांची शिकार करणाऱ्या टोळीला वन अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. 12 जणांच्या या टोळीकडून काही पक्षी आणि पक्ष्यांचे अवयव ताब्यात घेण्यात आले आहेत. हे शिकारी जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. जम्मू आणि काश्मीरमध्ये उधमपूर जिल्ह्यात काल एका प्रवासी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात 21 जणांचा मृत्यू झाला असून 29 जण जखमी झाले आहेत. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही बस खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तसंच जखमींना केंद्र आणि राज्य शासनानं मदत जाहीर केली आहे. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पुढचे 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण वगळता उर्वरित भागात गारपीट होण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यात उच्चस्तरीय बैठक. पाण्याचं सुयोग्य नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. महिला आरक्षणासंदर्भातील विधेयकाच्या समर्थनार्थ राज्यात 1 कोटी महिलांची स्वाक्षरी मोहीम राबवणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. हे विधेयक महिला आरक्षणासाठी नाही तर लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेसाठी होतं असा विरोधकांचा दावा. आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये बस दरीत कोसळल्यानं 21 जणांचा मृत्यू 29 जण जखमी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.